प्रकरण 31, माझा जन्म हीच ईश्वरी कृपा. अगदी परखडपणे कधीकधी विचार करावासा वाटतो. देवलंपट माणसं नेहमीच प्रत्येक गोष्टीला ईश्वरी कृपा समजतात. अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ वाचले तर असं दिसतं की नेहमीच्या जीवनात देव तसं काहीच करत नाही. भगवद्गीता तर स्वच्छ सांगते की सर्व प्राकृतिक घटना यंत्राप्रमाणे घडत असतात. जसे हातपाय हलवले की कामे होतात, अंथरुणावर पडलं की झोप लागते, जेवण केलं की पोट भरतं, रागावलं की माणसं घाबरतात, हास्य केलं की लोक सुखावतात, गळफास लावला की आपण मरतो आणि शस्त्राचा आघात केला की खून होतो. केवळ आपल्या इच्छासूत्रावर घटना अगदी यांत्रिक पद्धतीने घडत राहतात. यात ईश्वर आहे कुठे? प्रत्यक्ष घटनेत ईश्वर कोठेच नाही हे दिसतच आहे, पण घटना मुळात घडतात त्या आपल्या प्रारब्धानी असा एक संकेत आहे. जसं मृत्यू जवळ आला आणि तो अपघाती असेल तर नेमकी वाहन घेऊन बाहेर जाण्याची बुद्धी होते. आजारपण यायचं असेल तर कुपथ्य घडतं. पूर्वजन्मीचा सूड निस्तरायचा असेल तर भांडण किंवा मारामारी होते. प्रारब्धानुसारच विवाह होतो, संतती होते, पैसा मिळतो, सुख वा दुःख वाट्याला येते. आपलं वर्तमान ऐहिक जीवन म्हणजे गतजन्मातील कर्माची फलश्रुती. या संकेतांनी पाहिलं तर फक्त घटनेचा कार्यकारण भाव तेवढा जाणवतो, त्यातून ईश्वर अथवा त्याची कृपा कुठेच दृष्टीला पडत नाही. कधी कधी असं घडतं, विशेषतः आपत्प्रसंगी, की दुःख असह्य होतं आणि मनुष्य ईश्वराचा धावा करतो. कशा करता? दुःखातून सुटका व्हावी म्हणून. दुःख हे प्रारब्धानीच येतं, त्यामुळे प्रारब्ध बदलावे म्हणून त्याचा सहसा काही उपयोग होत नाही असं दिसतं. सोशिकता वाढून दुःख भोगावंच लागतं. तेही प्रारब्ध मीच निर्माण केले आहे म्हणून मलाच ते भोगायला हवं आहे, या समजूतदारपणानी मग तिथे तरी देवानी काय केलं? काहीच नाही हे उत्तर. दुःख विमोचनासाठी केलेला धावा जर खरोखरीच आर्त आणि तळमळीचा असेल तर? आर्त आणि तळमळ म्हणजेच थोडक्यात अनन्यता. एका ईश्वराशिवाय कुणी सहाय्य करू शकत नाही आणि तसे ते नकोच, ही भावना म्हणजे अनन्यता. अशा एकांतिक अनन्यतेतून जर ईश्वराचा धावा केला तर प्रारब्ध बदलू शकतं असा मात्र अनुभव आहे. परंतु त्याकरता अनन्यतेच्या पोटी द्यावी लागणारी किंमत असामान्य आहे. आणि तेही करून जो प्रारब्ध बदल संभवतो तो अगदी क्षणिक, फक्त तेवढ्याच दुःखापुरता. त्यातही असं म्हणतात की दुःख भोगण्याच्या वेळेत तेवढा फेरफार होत असतो. कालांतराने दुःख पुन्हा भोगावंच लागतं आणि इथेही ईश्वराची ठसठशीत अशी कृपा अनुभवाला येत नाही. थोडक्यात, प्राकृतिक घटना प्रकृतीच्या नियमाप्रमाणे घडतच राहतात. त्यात ईश्वर आणि त्याची कृपा अपवादात्मक काही सोडल्यास सहसा प्रत्ययाला येत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. मूल मोठं झाल्यावर स्वतःच्या बळावरच सर्व काही करण्याची क्षमता आईच बोट धरवून निर्माण करत असते ना. बालवयात जर तिने प्रतिपाळ केला नाही तर मूल मोठं होईल का? स्वसामर्थ्यावर काही करू शकेल का? म्हणजेच मूल मोठं झाल्यावर आई दिसत नसली तरी सर्व काही करवून घेणारी, करण्याकरता सामर्थ्य प्रदान करणारी आईच असत नाही का? ईश्वरी कार्य हे असंच आहे. त्याचं कार्य वा त्याची कृपा पुढे दिसत नाही, कारण मनुष्य जन्म देऊन जन्मतःच त्यांनी सर्वतोपरी कृपा केलेली असते. सोहम हंसहा.